हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्निश्चमे घर्मश्चमेर्कष्टमे सूर्यश्चमे प्राणश्चमे श्वमेधश्चमे पृथिवीश्चमे दितिश्चमे दितिश्चमे द्यौश्चमे शक्वरिरङ्गुलयोदिशश्चमे यज्ञेन कल्पन्ताम् रूक्ष मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्चमऋतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्र्यविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौ हि च मे पञ्चाविष्टमे पञ्चाविषमे त्रिवत्सष्टमे त्रिवत्साचमे तुर्यवाचमे तुर्यौ हि च मे पष्टवाचमे पष्टौ हि च उक्षाचमे वशाचम ऋषभश्चमे वेहश्चमे नङ्वाञ्चमे धेनुश्चम आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् ज्ञानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पतागम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाक् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्
श्रीराम। सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यायचं आहे। भगिनी वर्गाने आपापल्या पर्सेस मांडीवर घेऊन स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोच्या दिशेने सरकून घ्यायचं आहे, तसंच पुढच्या बाजूला सरकून घ्यायचं आहे। पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या बाजूने जास्तीत जास्त सरकून घ्यायचं आहे, तसंच पुढे सरकून घ्यायचं आहे। आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोड वरती ठेवायचे आहेत। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या सद्भक्त मिलिंदादांनी लिहिलेल्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला वाचून दाखवणार आहेत।
ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। 1981 सालापासून सत्यसाई निलायम मधील प्रवचनांना त्या भागातील काही श्रोते येऊ लागले। स्वामीजींच्या प्रवचनांची गोडी एकदा लागली की शक्यतो सुटत नसे, मग असे श्रोते केंद्रात कायमचे सामील होऊन जात। असंच एक कुटुंब म्हणजे श्रीयुत अण्णा तथा अरुणराव नातू आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती क्षिप्राताई नातू। सत्यसाई निलायम पासून अगदी 4-5 मिनिटांच्या अंतरावर देशमुखवाडीमधील एका जुन्या वाड्यामध्ये अण्णांचं बिराड होतं। दोघेही अत्यंत उत्साही होते। क्षिप्राताई विशेष करून खूप सेवाभावी होत्या। स्वामीजी, सरलाताई आणि सरलाताईंच्या आई या सर्वांचंच प्रेम त्यांनी संपादन केलं होतं। क्षिप्राताईंचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं वेदपठण। पुण्यातल्या उद्यान प्रसाद कार्यालयात असणाऱ्या शंकर सेवा समिती या संस्थेतून त्यांनी पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, रुद्र पवमान देवे, सुवर्ण धर्मानुवाक यांचं रीतसर प्रशिक्षण घेतलं होतं। खणखणीत आवाज आणि शुद्ध वाणी यामुळे त्यांचं पठण ऐकून स्वामीजी अगदी संतुष्ट होत असत। प्रामुख्याने पुरुष सूक्त, स्त्री सूक्त आणि रुद्र ही तीन सूक्त स्वामीजींना अतिशय प्रिय झाली। प्रत्येक कार्यक्रमात, उत्सवात, पाद्यपूजेला क्षिप्राताईंचं सूक्त पठण आवर्जून ठेवलं जाऊ लागलं। स्वामीजींच्या कामाचा पसारा जसा वाढत चालला होता, तसं प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमात क्षिप्राताईंना पठणासाठी येणं कठीण व्हायला लागलं। शिप्राताईंची अशी इच्छा होती की केंद्रात येणाऱ्या तरुणांना यातल्या काही स्तोत्रांची संख्या द्यावी. स्वामीजींनी ही कल्पना आवडली. स्वामींना आवडतं तर आपणही हे शिकण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे असं मकरंद वझे आणि राजीव भवाळकर यांनी ठरवलं. मला आठवतं की ताराताई आणि नीलाताई यांनीही उत्साहाने या कल्पनेला पाठिंबा दिला. मकरंद, राजीव, सुनील, पंकज, शशांक, प्रदीप तांदुळे असे 5-6 जण आणि ताराताई, नीलाताई, सुषम भवाळकर अशा 8-9 जणांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. दर मंगळवारी सायंकाळी 7 वाजता अण्णा नातूंच्या घरी जाण्याचा आमचा परिपाठ सुरू झाला. स्वामीजींना हे ऐकून फार बरं वाटलं. स्वयंप्रेरणेने मुलं रुद्राध्याय शिकू इच्छित आहेत हेही त्यांच्या दृष्टीने एक सुचिन्ह होतं. अण्णा आणि शिप्राताई यांचं घर तसं खूप मोठं नव्हतं, पण त्यांची अगत्यशीलता प्रचंड होती. दर मंगळवारी 1 तासभर शिकवल्यानंतर त्या आम्हाला काहीतरी खायला करून देत असत. असं सुरुवातीचं काही वार झाल्यावर त्यांनी आम्हाला जेवू घालायला सुरुवात केली. त्या उभयतांची सहस्र भोजन घालावं अशी मनापासून इच्छा होती. त्यात त्यांनी असं ठरवलं की आता आपण स्वामीजींचे अनुग्रहित आहोत, तिथले साधक दर आठवड्याला आपल्याकडे येत आहेत, तर त्यांनाच दर मंगळवारी भोजन देऊया. आपण सहस्र भोजन अशा रीतीने पार पाडूया. या अभिनव कल्पनेनुसार त्यांनी सुमारे 2.5 वर्ष न चुकता प्रत्येक मंगळवारच्या शिकवणीनंतर आम्हाला उत्तम जेवण घालण्याचा उपक्रम चालू ठेवला. आम्ही 7-8 तरुण आमचा आहार दांडगा, त्यात शिप्राताईंसारख्या अत्यंत सुग्रण आणि सडळाच्या ताई. आम्ही सर्वजण रुद्रातल्या नमक आणि चमकांशी कुस्ती खेळून भुकेने व्याकुळ झालेलो. त्यांनी बनवलेली मोठमोठी पातेली पाहता पाहता फस्त होत असत. मला त्यांच्या या धाडसी कृतीचं पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटतं. पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, विष्णू सहस्र नाम, रुद्र, सुवर्ण धर्मानुवाद, वेदातील शांती मंत्र अशा अनेक थोर वाङ्मयीन कृती त्यांनी जीव तोडून आम्हाला शिकवल्या आणि जीव तृप्त करणारे असं आम्हाला भोजनही प्रेमाने खाऊ घातलं. स्वामीजींना आवडतं म्हणून हे सर्व शिकावं अशा प्रेरणेने आम्ही मुलांनी शिकायचं ठरवलं हे खरंच, परंतु ते सातत्याने 2-3 वर्ष आम्ही शिकत राहिलो. यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी आमच्या पोटातूनच प्रवेश केला होता. त्यांची शिकवण्याची हातोटी सुद्धा वाखाणण्यासारखी होती. पारंपरिक पद्धतीने प्रत्येक मंत्राचा अर्धा अर्धा चरण त्या आमच्याकडून घोटून घेत. दर खेपेला 2-3 मंत्रांच्या वर आमची मजल जात नसे. आधी शिकवलेल्याचा सराव करून मग ते आम्हाला आम्ही सर्वांनी म्हणून दाखवावं असा त्यांचा परिपाठ होता. आम्ही प्रामाणिकपणे यथाशक्ती घरी अभ्यास करत असू. शिप्राताईंना आम्ही घरी दिलेल्या पाठाची पुनरावृत्ती केली आहे का नाही हे लगेच ओळखता येत असे, पण त्या खूपच प्रेमळ आणि सोशिक स्वभावाच्या असल्यामुळे आम्हाला त्या सांभाळून घेत, प्रोत्साहनही देत आणि अर्थातच जेवू खाऊ घालत. अशा प्रकारे त्या आमचं गाडं हकत होत्या. स्वामीजींपुढे आम्ही पुरुष सूक्त, स्त्री सूक्त सादर केलं. त्यांनी आम्हाला मुलांचं कौतुक केलं आणि शिप्राताईंना सुद्धा शाबासकी दिली. हळूहळू एखाद्या पाद्यपूजेला मुलांनी पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणण्यासाठी सांगितलं जाऊ लागलं. रुद्राच्या बाबतीत असंच होत होत. सत्संगाच्या सुरुवातीस 2 नमक अथवा चमक म्हणून घेण्याचा प्रघात स्वामीजींनीच पाडला. आजही आपण पाहतो प्रत्येक सत्संगा अगोदर रुद्रातले नमक किंवा चमक यांचं पठण सद्भक्त क्रांती कडून आपण ऐकत असतो. रुद्रपठणामुळे वातावरण एकदम पालटत. ऐकणाऱ्या श्रोत्यांना सर्व अर्थ उमगला नाही तरी एका उदात्त गंभीरतेचा स्पर्श अंतःकरणाला झाल्याशिवाय राहत नाही. शिप्राताईंना जेव्हा खात्री झाली की त्यांनी त्यांचे या पठणातील गुरु श्री शंकररावजी ठत्ते यांच्याकडे आम्हाला नेलं, त्यांनी प्रत्येकाकडून 1 नमक आणि 1 चमक म्हणून घेतला. शेवटचा 11वा चमक सामूहिकपणे म्हणायला सांगितलं. ते अत्यंत लक्षपूर्वक ऐकत होते. शिप्राताईंचा चेहरा ज्युनियर केजीच्या इंटरव्ह्यूला आलेल्या लहान मुलांच्या आई सारखा झाला होता. अखेरीस शंकररावांनी पसंतीची मोहर उमटवल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. आम्ही नियमितपणे रुद्रपाठ करावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि आम्हाला निरोप दिला. एकंदरीत स्वामीजींना आवडणारी किमान एक तरी गोष्ट आपण केली याचं व्यक्तिगत समाधान मला मिळालं. पुढे अनेक वर्ष पंकज, सुनील, मकरंद, राजू यांच्या बरोबर स्वामी सांगतील तेव्हा पुरुष सूक्त, स्त्री सूक्त किंवा रुद्र म्हणायला आम्ही सुरुवात केली. शुक्राताईंनी सुद्धा कौतुकाने स्वतःऐवजी मुलांनीच हे सर्व म्हणावं अशी स्वामीजींना विनंती केली. शुक्राताईंचा स्वामीजी आणि सरलाताईंच्या चरणाशी विलक्षण भाव जडला होता. आपलं पुरुष सूक्त हे स्वामीजींसाठी आणि स्त्री सूक्त हे सरला आईंसाठी आहे अशा दृढ श्रद्धेने दरवेळी त्या म्हणत असत. म्हणूनच त्यांच्या स्वरांमधून उत्कट प्रेमाची अनुभूती येत असे. स्वामीजींच्या घरामध्ये त्यांना अभूतपूर्व शांतीचा प्रत्यय येईल आणि त्यासाठी रोज ठराविक वेळी त्या बागेश्वर निवासमध्ये सरला आईंच्या मदतीसाठी जाऊ लागल्या. घरकाम करण्यामध्ये असलेला त्यांचा उरक आणि स्वयंपाकघरातील कौशल्य यावर सरलाताई प्रसन्न होत्या. काही काळ स्वामीजींचे फुलके करण्याचं कामही सरलाताई मोठ्या प्रेमाने आणि खात्रीनं त्यांना देत. स्वामीजींच्या सासूबाईंचा सुद्धा शुक्राताईंवर जीव जडला होता. त्या घरी आल्या की आजींना समजत असे. त्या विचारायच्या, कोण शुक्रा आली का हो असं उत्तर देऊनही त्यांना पुरेसं होत नसे. त्या शुक्राताईंना जवळ बोलवत आणि त्यांनी डोकं टेकवून नमस्कार केला की मग त्यांचा आंबाडा स्वतःच्या हातात पकडून ही क्षिप्रात आहे अशी खात्री करून घेत असत. स्वामीजीचं जीवन म्हणजे जणू खळखळता गंगेचा पवित्र जलौघ होता. तीराच्या जमिनीला पावन करत जाणारा, सुफलित करणारा जो जीव त्या प्रवाहाच्या तीरापाशी येईल त्याला प्रेम तुषारांनी चिम्म भिजवणारा, त्याचं मालिन्य मांगल्यात रुपांतर करणारा, शिप्राताईंसारखे सुस्नात होण्याची मनीषा बाळगणारे अनेक जीव अखेरपर्यंत स्वामी माधवनाथ रूपी विस्तीर्ण जलौघात सामील होत राहिले. श्रीकृष्ण अर्पण
अजित,
मिश्रिण बरसत अमृत आठुन, मिश्रिण बरसत अमृत आठुन, हर्ष भरित मन मोर, मिश्रिण बरसत अमृत आठुन, मिश्रिण बरसत अमृत आठुन, बिजली चमचम करित त्रिकोटि, बिजली चमचम करित त्रिकोटि, मेघ गर्जना अनुहतनाति, मेघ गर्जना अनुहतनाति, विश्व उजाले अंतर दीप्ति विश्व उजाले अंतर दीप्ति नाचत चित्त चकोर नाचत चित्त चकोर निशिदिन बरसत अमृत आतुना निशिदिन बरसत अमृत आतुना माधव आनंदाने छे माधव आनंदाने छे विश्व सागरी प्रेम लोले प्रेम भराने मन हे धाले प्रेम भराने मन हे धाले गुरु कृपा ही थो गुरु कृपा ही थो निशिदिन बरसत अमृत आतुना निशिदिन बरसत अमृत आतुना हर्ष भरित मन मोर निशिदिन बरसत निशिदिन बरसत निशिदिन बरसत अमृत आतुना
आपण गेल्या आठवड्यात बोललेल्या एका वाक्यावर सहज चिंतन घडले. कधी कधी साधकाच्या आजूबाजूची परिस्थिती अत्यंत अनुकूल झाली, स्थिर स्थावर झाली की त्याला शांत समाधानी वाटते. परंतु हे शांती समाधान साधनेने मिळालेले नसून बाहेर कोणतीही उद्विग्नता नसल्याने कित्येकदा असते. खरोखरच या विचाराबाबत आम्ही बेसावध होतो. आपल्या सर्व गरजा जर सहज पुरवल्या जात असतील, शारीरिक मानसिक भावनिक, तर खरंच असा काळ येऊन जातो हे लक्षात आले. त्यावेळी नित्याचे ध्यान नीट झालेले नसले तरीही शांत वाटते. स्वामीजी यापुढे विचार करताना असेही जाणवले या उलटच्या परिस्थितीत उदाहरणार्थ व्यावहारिक जीवनात घरात समाजात आजूबाजूला सतत प्रतिकूल घटना अडचणी संघर्ष येत होते येत आहेत त्यावेळी मनावर एक प्रकारचे मळभ येते. कुठल्याच विषयांमध्ये रस घ्यावासा वाटत नाही. उदाहरणार्थ एखाद्या वेळी पूर्व मित्र मैत्रिणींबरोबर काय सांगू का थोडा तू बसलास तिथं घे हा फीडबॅक येत आहे अजून इकडे घे थोडा हा नाही इतका नको हा आता बहुतेक येणार नाही बघूया तुझ्या बरोबर लक्षात आला मला बोलताना जाणवत होतं ते. उदाहरणार्थ एखाद्या वेळी पूर्व मित्र मैत्रिणींबरोबर एकत्र गेलो ठीक आहे आता तर आनंद वाटत असे. एखादा आवडता पदार्थ चवीने खाल्ला जात असे. या काळात मात्र तसे होत नाही. आपण वरवर या गोष्टी पार पाडायच्या म्हणून करतो असे सतत आतून जाणवत राहते. मात्र कधीतरी उत्तम ध्यान अनुसंधान जमल्यानंतर अशाच प्रकारची सहज अलिप्तता जमत असे, परंतु ती साधनेनंतर मिळालेल्या समाधानामुळे असे. या प्रतिकूल घटनांमुळे आलेले निगेटिव्ह अलिप्तपण किंवा तात्पुरते वैराग्य आणि अनुकूल घटनांमुळे मिळणारी पॉझिटिव्ह शांती या दोघांपासून वेगळी साधनेने मिळणारी स्थिती कशी ओळखायची? आम्हाला अशा बाबत सावध राहून साधनेकडे अधिकाधिक दृढतेने लक्ष कसे देता येईल? कारण या दोन्ही टोकांच्या वेळी नित्य साधनेवर परिणाम होतो आहे. प्रश्न योग्य वाटल्यास कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना. आपण गेल्या आठवड्यात बोललेल्या एका वाक्यावर सहज चिंतन घडले. हा प्रश्न आहे 10 सप्टेंबर रोजी दिलेला प्रश्न आहे. बरं का, आज किती तारीख आहे? ऑक्टोबर. त्यामुळे गेल्या आठवड्यात म्हणजे तुम्ही त्या तारतम्याने बरेच प्रश्न आल्यामुळं काही प्रश्न मागे राहिलेले होते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मी कधीतरी असं बोललेलं होतो की साधकाच्या आजूबाजूची परिस्थिती जेव्हा अतिशय अनुकूल असते, स्थिरस्थावर असते, तेव्हा त्याला शांत समाधानी वाटत. हे शांती समाधान साधनेने मिळालेले नसून बाहेर कोणतीही उद्विग्नता नसल्याने कित्येकदा असते. बाहेरच्या परिस्थितीचा तात्काळ परिणाम आपल्या मनस्थितीवर होतो, लगेच होतो. तुमच्या सोसायटीत रोज टँकर मागवायला लागतोय. पाणी आलं की एक तासभर टिकतं आणि जातं अशी परिस्थिती आहे. तेव्हा तुम्हाला रात्री झोपताना देखील उद्या वेळेवरी उठून पाणी भरायचे याची आठवण राहणार. आणि असं समजा की अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या सोसायटीतले सगळे मेंबर्स जी अवघड गोष्ट आहे एकत्र आले अडचणीमुळे, त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं, अवघड गोष्ट आहे पण सगळ्यांनाच अडचण आल्यामुळे त्यांनी केलं, आणि बोर खणला आणि बोरला चांगलं पाणी लागलं. आता तुम्हाला आदल्या दिवशी झोपताना दुसऱ्या दिवशी एवढी धावपळ करायची असं वाटत नाही, शांत वाटत. खरंय की नाही? काय तात्कालिक ज्या अडचणी आहेत, संकट आहेत, त्याचा परिणाम मनस्थितीवर नक्की होतो. अगदी फेब्रुवारी मार्चचे दिवस आले आणि तुमच्या छोट्या नातवाला कुठं घालायचे, केजी नर्सरी कुठं, तर तुम्हाला हवं तिथं त्याला मिळतं की नाही ऍडमिशन याच्याकरता अस्वस्थता येते. चार ठिकाणी ओळखी काढल्या जातात आणि आपण ते करतो. हे गैर आहे का? हे गैर नाहीये. असं व्हायला नको का? असंही नाही. त्याकरता जो प्रयत्न करायला पाहिजे त्या प्रयत्नांचा तो भाग आहे. आणि ते ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत तुम्ही अशा वृत्तीने राहू शकत नाही. काय त्याचं व्हायचं असेल ते होऊ देत असं राहू शकत नाही. ते तुमच्या कर्तव्यात मोडत नाही. तुम्ही कर्तव्य न केल्याचं ते लक्षण आहे. असं असल्यामुळं तुमच्या मुलीचं लग्न तुम्हाला करायचंय. काय राम भरोसे होईल तेव्हा होईल असं तुम्ही करू नाही शकत. तुम्ही स्थळ आणणार, त्यांना काय पत्र पाठवणार, आताच्या काळात जे करावं लागतं ते सगळं करणार, शोधणार, त्याच्या संबंधी तुम्ही जशा जशा गोष्टी पुढे जातील तशी माहिती घेणार, जपून पावलं टाकणार, हे सगळं घडणार. आणि याकरता येणारी किंचित व्यग्रता, किंचित, बाकीचं तुमचं सगळं रुटीन चालू आहे, पण तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती टोचत राहणार. तुम्ही साधक आहात तरी देखील, मग तुम्ही संन्यासीच पाहिजे की ज्याला कसलाच पाश नाही म्हणून काहीच अडचण नाही. सामान्यत प्रपंच करून परमार्थ करणाऱ्या व्यक्तीला या गोष्टींमुळे ज्या अडचणी भेडसावतात त्या प्रत्येकाला भेडसावणार, साधकाला भेडसावणार, आपल्याला देखील भेडसावणार. आणि या भेडसावू नयेत म्हणजे तुमचं मन इतकं अलिप्त पाहिजे की तुम्ही प्रयत्न करता आहात आणि बाकी काही नाही. इतकं प्रत्येकाला खरंच शक्य नाहीये. प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करत असेल साधनेचा, तरी देखील त्या त्या वेळच्या गोष्टींची पूर्तता ही एक प्रकारची परिपूर्णता वाटणं याच्यात फार गैर काही नाही. पण अन्न गोड न लागणं, झोपेत देखील ते आठवत राहणं, मित्रमैत्रिणींबरोबर आपण बसलेला असताना त्या विषयाचं सतत सावट राहणं, इतका त्याचा आघात करू नको घ्यायला, एवढा प्रयत्न आपल्याला नक्की करता येईल. आणि एवढा प्रयत्न आपण करावा असं मी म्हणे. याचं सावट मनावर जर यायला लागलं तर आपल्या आपल्या जीवनामध्ये एक विचित्र मळफ त्याचं त्या विचाराचं येतं. पण आता तरीही ते येत असेल तर काय करणार? तसंच पहिली परिस्थिती दिली की आजूबाजूची परिस्थिती अतिशय अनुकूल स्थिरस्थावर झाली, त्याला शांत समाधानी वाटतं. परंतु हे शांती समाधान साधनेने मिळालेले नसून बाहेर कोणतीही उद्विग्नता नसल्याने कित्येकदा येते. बोर खणलं, पंप बसवला, पण लगेच दोन दिवसात बंद पडला, उद्विग्नता परत आली. येते की नाही? येणार. मग दोन दिवस मिळणारी शांती समाधान होतं ते नक्की काय होतं? आपण परमात्म स्वरूप आहोत, सगळं विश्व रामरूप आहे असं जे वाटत होतं ते काय होतं? म्हणून या एकूण अनुकूल अथवा प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये या परिस्थितीकडे थोडं वेगळेपणाने पाहायला शिकावं. अगदी शांत सगळं असताना एकाच वेळेला विपरीत दर्शन हे नेहमी घेत राहावं. अगदी सगळं उत्तम चाललेलं असताना पुढच्या क्षणी हे सगळं बिघडू शकतं याचा विवेक आपल्यापाशी असावा. आणि कधी कधी ते बिघडलेलं आहे अशा प्रकारे अनुदर्शन देखील घ्यावं. परिस्थिती अशी बांधील नाहीये की जे आहे ते तसंच्या तसं कायम टिकून राहण्यासाठी परिस्थिती मुळीच बांधील नाहीये. काय अशी एखादी घटना घडते पण असं चिंतन केल्यामुळे नक्कीच असं होईल असं समजू नका. कोणी कोणी चिंतन करायलाच घाबरतात. समर्थ म्हणतात मरणाचे स्मरण असावे, पण मृत्यूबद्दल कोणी बोलायला लागलं की घरात असं म्हणतात की भगल्या घरात, असं अभद्र बोलू नकोस असं म्हणतात. असं अभद्र न बोलल्यामुळं मृत्यू येणार नाही असं नाहीये. अर्थात बोलण्याचा हा विषय नाही, आपल्या स्वतःच्या चिंतनाचा हा विषय आहे. आपण पुढच्या क्षणात नसू काय सांगता येते? कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवनी जाती तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैची वेळ, काही सांगता येत नाही. असं असल्यामुळे शांत परिस्थितीमध्ये देखील दुसरी परिस्थिती देखील थोडीशी पाहावी, त्याचं अनुदर्शन घ्यावं. जो घेत नाही तो बेसावधच म्हटला पाहिजे. भगवंतांना तर हे मुळीच मान्य नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असं म्हटलेलं आहे. हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. ज्ञानी पुरुषाचं लक्षण साधकाच्या साधनेशिवाय तर तो ज्ञानी होतो. त्यामुळं साधकावस्थेपासूनच हे भान पाहिजे, चला आता सगळं छान आहे. असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं कौतुक वाटलं पाहिजे असं असूच शकत नाही. त्या क्षणाला छान आहे, त्याच्या पुढच्या क्षणाला छान आहे, महिनाभर छान आहे, दोन पाच वर्ष छान आहे, पण एक वेळ अशी येते की थोडं उलट पालट होत. परमार्थामध्ये एवढंच सांगितलं जातं की ही जी आत्ताची परिस्थिती आहे, मग या परिस्थितीत होणारं ध्यान काही खोटं का? मन अवतीभोवतीची परिस्थिती प्रतिकूल नसताना सहजच परमार्थाकरता अनुकूल असतं. त्याचा ध्यानाकरता उपयोग करून घ्यावा आणि विपरीत परिस्थितीही जरा पाहावी, त्याचं अनुदर्शन देखील घ्यावं आणि तशी असताना देखील आपण ही शांती टिकवून ठेवू, हा आनंद टिकवून ठेवू, अशा प्रकारची भावना करावी, विवेक करावा. आणि जेव्हा अशी प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा धडपड करावी ती परिस्थिती पालटण्यासाठी. आपल्याला शक्ती बुद्धी कशाकरता दिलेली आहे? आपल्या देहानी, मनानी, बुद्धीनी, आपल्या कर्मांनी ती परिस्थिती पालटण्याचा जरूर प्रयत्न करावा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. याचा अर्थ तुम्ही सगळे प्रयत्न केल्यानंतर जे तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी राहा, पण परिस्थिती पालटण्याचा जरूर प्रयत्न करायला पाहिजे. रामचंद्रांनी किती विपरीत परिस्थिती असावी, वनवास, त्या वनवासामध्ये दोघच एकमेकांच्या संगतीला, ते आणि त्यांचा धाकटा भाऊ, पत्नीच नाहीशी झाली. शोधणार तरी कुठं? सगळीकडं हाक मारत, रामायणात जे वर्णन आहे ते हाक मारत विलाप करत फिरत होते. पण त्यांनी सोडून नाही दिलं, त्यांना मार्ग मिळत गेले. त्यांना काय झालं असेल याचा हळूहळू पत्ता लागला, कोणीतरी सांगणारे भेटले, आपल्या बाहुबलावर विश्वास ठेवला, त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. तेवढ्या काळामध्ये प्रयत्न उदंड करत असताना अडचणीच्या वेळेला हेच की आपलं शांत जीवन ढवळून निघतं आणि ती दूर होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे जे प्रयत्न करायला लागतात त्यामुळं मग तिकडच सगळी शक्ती जाते. मग परमार्थामध्ये देखील ध्यानात मन लागत नाही, नाम घेताना विवेक वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. हे अमान्य आहे, असं नको व्हायला हा प्रयत्न करायला पाहिजे. अशा विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा सावट आलेलं असतं, मळभ आलेलं असतं, त्या परिस्थितीतून सुटका आपली व्हावी असं वाटत असत. तत्वतः कोणत्याही गोष्टीमुळे होणारा आघात हा आपल्या सुरक्षिततेवरचा आघात मनुष्य प्राणी समजतो, आपल्या सुरक्षिततेवरचा आघात समजतो. आणि त्यामुळं अगदी कोणतीही गोष्ट असो, पाण्याची गोष्ट असो, रस्त्यामध्ये गाडी बंद पडली अशी परिस्थिती असो, कोणी गेलं, तुमच्या घरातलं जर कोणी गेलं तर प्रत्येक जण त्या आता यांच्या नंतरच्या परिस्थितीत आपलं काय असाच विचार करत असतो. शेवटी सगळं मिळून आपण आपल्या स्वतःचा विचार करत असतो आणि स्वतःच्या सुरक्षिततेचा सगळ्या बाजूनी कडेकोट बंदोबस्त ही मनुष्याची खासियतच आहे. आणि तसं जेव्हा होत नाही, छोट्या छोट्या प्रसंगांनी देखील असं म्हटलं जातं की कोणत्याही प्रसंगामुळे येणारी अस्वस्थता ही खरं म्हणजे तुमच्या अस्तित्वाच्या म्हणजे जीवविषयावर असलेला आघात इतक्या सिरियसली मनुष्य मात्र घेतो आणि ते पालटण्याचा प्रयत्न करतो. आणि हे चुकीचं किंवा वाईट नाहीये. आता हे सगळं अशा पद्धतीने करत असताना, याला तोंड देत असताना, जेव्हा शांत परिस्थिती होती तेव्हाही विपरीत दर्शन घेतलेलं नसतं आणि जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हाही विपरीत दर्शन घेतलेलं नसतं. जीवन हे नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात असतं. परमार्थ तुम्हाला मध्ये राहायला शिकवतो. जेव्हा मैत्री होते तेव्हाच ती तुटणार असते. कोणतीच मैत्री ही कायमची नसते, ते द्वंद्व आहे. काठीचं एक टोक हातात धरलं की दुसरं टोक तुम्ही उचललेलंच असतं. जन्म झाला की मृत्यूकडे प्रवास सुरू. विपरीत परिस्थितीकडे वाटचाल ही घडतच असते. असं असल्यामुळं स्थिर स्थावर आणि शांत परिस्थिती जशी बिघडते तशी या वेळेला देखील दुर्दम्य आशावादानी आणि कर्मवादानी मी ही पालटेन असा निश्चय करावा, प्रयत्न करावेत. आणि तदुपर असे सगळे प्रयत्न करत असताना आपण जिथं आहोत तिथं साधनेनी समाधानी राहावं. आपण देह मन बुद्धीपेक्षा वेगळे आहोत वगैरे हा विवेक जो आहे हा विवेक अशा शांत काळात ही करावा. जशी कालगती असेल तशी अनुकूल प्रतिकूल आपण या चिंतनामध्ये राहावं ते थोडं बहुत तरी आत गेलेलं असतं. कितीतरी तुमच्यामधलेच लोक इथं सांगतात देखील जेव्हा मनोगत असतात तेव्हा की अचानक आजारपण आलं पण इतकं बळ मिळालं मला असं वाटलं की स्वामीजी पाठीशी होते. माझं ऑपरेशन होतं पण मला भीतीच वाटत नव्हती. मी त्यांना असं सांगतो की खरंच स्वामीजी पाठीशी होते. पण तुमचा विचार तुमच्या पाठीशी होता. स्वामीजी म्हणून कोणी व्यक्ती नाहीये. मी तुम्हाला विचार सांगतो आहे. मी तुमच्या अंतःकरणात विचार ठसवतो आहे आणि हा सद्विचार तुमच्या पाठीशी उभा राहतो. त्या अंगाने स्वामीजींची कृपा असा खरंच खराखुरा भाव धरावा. पण त्याच्याही बुडाशी तुम्ही केलेलं श्रवणच कारणीभूत असतं. आपल्या सगळ्या अशा प्रकारच्या बोधाची परीक्षा अशा वेळेला होते आहे असं समजावं. वैयक्तिक सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा अशी विपरीत परिस्थिती आली तेव्हा माझी भूमिका अशा परिस्थितीत प्रभू आपल्याबद्दल काय करायचं ते करो अशी अशी राहिली किंवा असं ठेवण्याचा मी प्रयत्न केला. प्रयत्नही केले पण तरी देखील अशा अशा विचित्र वेळा आल्या. पण जे आहे ते स्वीकारून आता पुढे जाऊ. अशी वेळ आली की घरावर आमच्या पटया आहेत पण त्याच्यावर मजला नाहीये आणि पाऊस आला की सगळं सामानच भिजेल. मी आमच्या दादांना असं म्हटलं वडिलांना की होऊन देत बघू काय होईल ते होईल आपण झाकून ठेवू. असे कित्येकांचे संसार जातात. एका प्रमाणापेक्षा जास्त काळजी आता नकोच करायला. भूकंप होतात, वादळ येतात, पूर येतात, अडचणी येतात तेव्हा काय होतं. काय आता जे करेल ते परमेश्वर करेल. आणि अशा वेळेला जरा अधिकच शांतीचा मला नेहमी प्रत्यय आलेला आहे. विपरीत परिस्थितीच्या विरुद्ध दंड थोपटून उभं राहणं हे करायलाच पाहिजे. प्रयत्नही करायला पाहिजेत आणि जे जसं घडेल तसं मला मान्य आहे. खरी तडफड आपली त्या ठिकाणी होते की आपल्याला हवं तसं घडायला पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि तसं घडत नाहीये असं लक्षात येतं तेव्हा खरी तडफड असते. अगदी अलीकडं पाहायचं झालं तर 5-1 वर्षापूर्वी आम्ही नागपूरला गेलो. नागपूरहून येताना एका दोन विभागात तिकीट काढली गेली. एकाची तिकीट होती ती त्या रेल्वेची त्या गाडीची होती आणि दुसऱ्या लॉटची जी तिकीट होती तर ती आदल्या महिन्याची त्या तारखेची निघालेली होती. आम्ही डब्यामध्ये चढलो तर तिथं दुसरेच लोक तुमचं का आमचं असं प्रश्न आला. तिकीट काढल्यावर लक्षात आलं की आपली आदल्या महिन्याची तारीख आहे, कोणी बुकिंग केलं त्याची चूक होती, त्याच्यात माझं नाव होत. आम्हाला 5-6 जणांना त्या रेल्वेमध्ये जागा नव्हती. म्हटलं खाली उतरू, काय घेईल ते घेईल, सामान यांच्याबरोबर ठेवलं, पैसे बरोबर आहेत, काय होणार आहे, आपण बाहेर पडायचं इथून आणि जसं जसं जायचं पुणे असं काय राहिलं, आपण एखादी वोल्वो बस पकडू, रातोरात प्रवास करून आपण पुण्यात जाऊ शकतो, आज नाहीतर उद्या सकाळी निघू, रात्री पोहोचू. जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये उगीच हातपाय गाळून कशाला बसायचं. दैवयोगाने तसं घडलं नाही, कारण तिथं मग अनाउन्समेंट व्हायला लागल्या की पुण्याहून आलेले स्वामी मकरनाथ यांच्या तिकिटाचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, त्यांनी गाडी तसंच थांबून राहावं, त्यांची जाण्याची सोय करण्यात येईल. पण दरम्यान आम्ही उतरलो तो आम्ही उतरलो चालायला लागलो. बरोबरचे लोक म्हणत होते आता कसं आपलं व्हायचं, आपलं काही नाही होणार, एवढं काय आलंय. आम्ही पुढं अजनी स्टेशनला उतरलो आणि प्लॅटफॉर्म बाहेर आम्ही पडत असताना तिथेही अनाउन्समेंट चालू आम्ही ऐकल्या नाहीत त्या, पण आम्हाला शोधत नागपूरचे लोक आले. त्यांनी आम्हाला विमानाचं तिकीट काढून दिलं. आम्ही विमानाने मुंबईला आलो 1:30 वाजता मुंबईला विमानाने आलो. 1:30 टॅक्सी केली, आम्ही 4:30-5 पुण्यात आलो आणि हे जे लोक गाडीने आले त्यांना आणायला स्टेशनवर गेलो. काळजी करून काय होणार. आता आता या परिस्थितीत जर भगवंताला तुम्हाला भुईसपाट करायचं असेल तर तुम्ही व्हा. या प्रसंगात भगवंताला तुम्हाला वर उत्तम रीतीने चढवायचं असेल तर चढाल. अशा अशा कुठल्या तरी एका घट्ट मानसिकतेतून तुम्ही व्यवहार देखील करायला पाहिजेत असं मला वाटतं. ज्या गोष्टी अतीताच्या हातात आहेत किंवा प्राक्तनाच्या हातात आहेत त्या गोष्टींबद्दल त्या होतील तेव्हा होतील असंच आहे ना. प्रयत्न फक्त आपण करायचे आहेत ना. मग रोजची साधना आपण अशा जोमाने अशा उत्साहाने करू आणि ते करत असताना अनुकूल परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीचं दर्शन, प्रतिकूल परिस्थिती पालटण्यासाठी सर्वार्थानी प्रयत्न आणि हे सर्वार्थानी प्रयत्न करत असताना मनामध्ये शांत भावना. दोन्ही वेळेला अहम आत्मा हे कधीची विसरू नये अशी भूमिका आपली असावी. माझ्या बरोबरचे लोक मला म्हणत होते की आपण नागपूर मधल्या सगळ्यांना फोन करू, फोन होते जवळ, फोन म्हटलं फोन बिन काही नाही. आता हा माझा माझ्या पुरता धाडसी निर्णय होता. माझ्या बरोबर जी मंडळी होती त्यांचं काही चूक होतं असं मी म्हणणार नाही, पण मी या परिस्थितीत तोंड द्यायला, मी नेहमी अशा परिस्थितीत अशा पद्धतीने तोंड द्यावं अशा विचारांनी वागतो, अशा विचारांनी काम करतो असं मला सांगायचं आहे. बाकी त्यांना फोन करून त्यांना त्यांची मदत घेण्यात काही चूक नव्हती, पण आपल्या मनाची स्थिती आपण कशी ठेवायला हवी किंवा कशी ठेवली तर त्याचे परिणाम काय होतात हे मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळं प्रतिकूल घटनांमुळं निगेटिव्ह अलिप्तपणा किंवा तात्पुरतं वैराग्य, हा जो निगेटिव्ह अलिप्तपणा असतो हाही फार चमत्कारिक असतो. तुम्हाला नोकरी नसेल तर समाजात जायला नको वाटत, लग्न ठरत नसेल तर समाजात जायला नको वाटत, तुमच्या मुलांचं जरा नीट नसेल तरी अवघड वाटतं मिसळणं. हा जो निगेटिव्ह अलिप्तपणा आहे ही फार धोकादायक गोष्ट स्वतःच्या आत्म्याकरता फार धोकादायक आहे. आपल्या स्वतःच्या आत्म्याला आपण अवमानित करीत असतो. दूर दूर राखून त्यामुळे अशी निगेटिव्ह अलिप्तपणा कदापि नसावा. अलिप्तपणा असावा पण संसारा माझी असता ऐसा गमे पंडू सुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेवीला अशा अशा प्रकारे नेहमीच असावं. निगेटिव्ह हू तेव्हा अलिप्त होतो हा तसा एक विकारच आहे आणि तो कधी कधी मानसिक विकार म्हणजे काउन्सिलिंग किंवा पुढे जाऊन औषध घेण्यापर्यंत पुढे जाऊ शकते ही गोष्ट. म्हणून हे नेहमी टाळावं. किंवा तात्पुरते वैराग्य आणि अनुकूल घटनांमुळे मिळणारी पॉझिटिव्ह शांती किंवा पॉझिटिव्ह एनर्जी. अनुकूल घटनांमुळे पॉझिटिव्ह शांती हाही शब्द तितका नाहीच आहे. एनर्जी त्याला आपण जग जिंकल्यासारखं वाटत असतं. ते फार विचित्र. आमचे एक नातेवाईक होते, ते मला म्हणायचे की भाऊ मला सूख टोचतंय रे म्हण. आता नाही येत ते. इतकं सुख आहे की सुख टोचतंय. एक पुण्यात फ्लॅट, एक त्यांच्या गावी घर, तेही रिनोव्हेट करून बंगले वजा असं बांधलेलं. मुलाचं चांगलं, मुलगी चांगली शिकत होती. बघता बघता मुलीने आंतरजातीय विवाह केला. कोणाच्या हातात नाही बरं का. हे मुलाला नोकरी लागत नाही, शिकत असताना देखील शिकल्यानंतर असं निर्माण झालं. यांचीच नोकरी गेली. असं सुख टोचतंय. मला आता या पैशाचं काय करू असं असं झालंय. असं असं ते सारखं म्हणायचंय. तर ही जी अशी अनुकूल परिस्थितीमुळं निर्माण झालेली निष्कारण एनर्जी आहे तोही असा एक आपण कोणीतरी विशेष आहोत असा कॉम्प्लेक्सच आहे आणि तोही तसा बाधकच ठरतो कधी कधी. या दोघांपासून वेगळी साधनेनी मिळणारी स्थिती ओळखायची कशी. साधनेनी मिळणारी म्हणजे अनुकूल परिस्थिती असताना. बऱ्याचदा अनुकूल परिस्थिती असते पण ती जवासारखी दिसते. सुख पाहता जवा पाडे असं तुकाराम महाराज म्हणतात तसंच असतं. बहुंशी अनुकूल परिस्थितीतच आपण असतो. त्यावेळेलाच आपण प्रतिकूलतेची थोडीही कल्पना केलेली नसते. तशी जर आपण करू तर साधनेने आपल्याला यथा शक्य, यथा न्याय आणि यथास्थित अशा प्रकारचं समाधान आपल्याला मिळतंय असा भाव आपल्यापाशी राहील. आणि तीच गोष्ट मग विपरीत परिस्थितीमध्ये कामाला आल्याखेरीज राहणार नाही. बाकी आता सगळं आता पॉझिटिव्ह आहे, अडचण काही नाहीये. मग ध्यानात मिळणारा आनंद खोटा का? खोटा नाहीये. फक्त तुम्हाला विपरीत परिस्थितीचं भान नाहीये, एवढीच अडचण आहे. आणि प्रतिकूल परिस्थिती आहे. प्रतिकूल परिस्थितीत ध्यान चांगलं जेव्हा होतं, मला अशी खात्री आहे की तुमच्यापैकी अनेक लोक सांगतील की प्रतिकूल परिस्थितीत देखील ध्यान चांगलं होतं. ध्यानाच्या वेळेला, साधनेच्या वेळेला खूप चांगला काळ जातो आणि साधनेनंतर, ध्यानातून उठल्यानंतर काही काळ तशी चांगली मनस्थिती राहते आणि कोणाची अर्ध्या तासानी, कोणाची तासानी, कोणाची दीड तासानी ती कमी कमी होत परत ते सावट त्याला ग्रासतं. हा साधनेचा मोठा उपकार आहे. म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील साधक रोज ती प्रतिकूल परिस्थिती बाजूला सारून स्वरूपाशी एकरूपता साधत असतो. अमन होण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावेळेला त्यामुळं त्याला जे समाधान मिळतं ते समाधान हे प्रतिकूल परिस्थितीवर मात केल्याचंच लक्षण आहे. मग नंतर विचार उठणार ते अस्वाभाविक नाहीत की आता या क्षणाला आपल्याला भेडसावणारी जी गोष्ट आहे ती दूर कशी करावी हा प्रश्न उठूच नाहीये असं मी पहिल्यापासूनच उत्तरात म्हणत नाहीये. हे होणार सगळं. फक्त अशा दोन्ही वेळेला साधनेनी मिळणारी शांती समाधान हे तुम्ही सतत मिळवत राहिलं पाहिजे आणि तुम्ही परिस्थितीबद्दल निश्चिंत आणि बेसावध नसलं पाहिजे. त्याच वेळेला दुसरं टोक देखील जरास पाहिलं पाहिजे. असं जो करतो तो मग जरा सुखाने शांतीनी या परिस्थितीला तोंड देऊ शकतो. अखेर पक्षी मानवी जीवन आहे, त्याच्यामध्ये स्थिर बुद्धीनी आलेल्या घटनांना सामोरं जाणं एवढंच माणसाच्या हातात आहे. ही स्थिर बुद्धी मिळवण्यासाठी म्हणून परमार्थ आहे. बाकी आपल्या हातात आहे काय? जे प्रसंग येतील ते जसेच्या तसे येणारच आहेत. त्याला स्थिर बुद्धीने आणि शांतपणाने तोंड देता आलं पाहिजे. दोन्ही वेळेला विपरीत आणि अनुकूल अशा दोन्ही वेळेला हे नेहमी लक्षात ठेवलं म्हणजे झालं. मी नाम सांगतो. हरी। ओला पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्रीराम, आज या महिन्यातला पाचवा गुरुवार असल्यामुळे सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे। तथापि 50 वर्षावरील साधकांचं एक साधना केंद्र गणेशपुरम येथे सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळात होणार आहे।